नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, धनंजयराव गाडगे वाणिज्य महाविद्यालयातील बीकॉम भाग 2 या वर्गातून बीकॉम भाग 3 या वर्गामध्ये आलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे या ठिकाणी स्वागत आहे. मी लेफ्टनंट डॉक्टर राजशेखर निलोल्लू अर्थशास्त्र हे विषय शिकवितो. माझ्या सकाळच्या यूट्यूबवरती प्रक्षेपित झालेल्या लेक्चरमध्ये मी इंग्रजी माध्यमातून इंडियन इकॉनॉमिक एन्व्हायरमेंट म्हणजेच भारतीय व्यावसायिक पर्यावरण या विषयाच्या सिलेबसच्या बाबतीत थोडक्यात ओळख करून दिलेली होती. मी आता या पॉडकास्टच्या माध्यमातून सकाळचं माझं जे लेक्चर इंग्रजीमध्ये झालेलं होतं ते लेक्चर मी मराठीतनं या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करीत आहे. बीकॉम भाग 3 सेमिस्टर 5 आणि सेमिस्टर 6 यासाठी एकूणच तुम्हाला 6 विविध प्रकारचे पेपर अभ्यासायचे असतात. म्हणजे बीकॉम भाग 3 सेमिस्टर 5 ला 5 विविध पेपर आणि बीकॉम भाग 3 सेमिस्टर 6 साठी परत 6 विविध स्वरूपाचे पेपर तुम्हाला अभ्यासायचे असतात. एकूणच या 6 पेपर मध्ये 4 पेपर हे कंपल्सरीचे असतात आणि 2 पेपर हे तुमचे ऑप्शनल्स असतात. या 4 कंपल्सरी असणाऱ्या पेपर पैकी 2 पेपर इकॉनॉमिक्स या विषयाशी संबंधित असतात. एक पेपर म्हणजे भारतीय व्यावसायिक पर्यावरण आणि दुसरा पेपर म्हणजे सहकार किंवा सहकाराचा विकास. गत वर्षी आणि त्या आधीच्या वर्षी म्हणजे बीकॉम भाग 1 मध्ये तुम्ही असताना आणि बीकॉम भाग 2 मध्ये तुम्ही शिकत असताना इकॉनॉमिक्स या विषयाचे तुम्ही विविध पेपर अभ्यासलात. जसे की बीकॉम भाग 1 मध्ये व्यावसायिक पर्यावरण पेपर क्रमांक 1 व व्यावसायिक पेपर क्रमांक व्यावसायिक अर्थशास्त्र पेपर क्रमांक 2 हे 2 पेपर तुम्ही अभ्यासलात. त्यानंतर बीकॉम भाग 2 मध्ये परत तुम्ही व्यावसायिक अर्थशास्त्र पेपर क्रमांक 3 आणि व्यावसायिक अर्थशास्त्र पेपर क्रमांक 4 असे 2 पेपर अभ्यासलात. त्याच वर्षी म्हणजे बीकॉम भाग 2 मध्ये बँकिंग अँड फायनान्शियल सिस्टम हे वित्तीय क्षेत्राशी संबंधित बँकिंग क्षेत्राशी संबंधित असणारा देखील पेपर तुम्ही पेपर 1 आणि पेपर 2 अभ्यासला. हे जे काही आता मी उल्लेख केलेले जे पेपर होते बीकॉम भाग 1 आणि बीकॉम भाग 2 साठीचे हे अर्थशास्त्र या विषयाशी संबंधित असणारे पेपर तुम्ही या आधीच्या वर्गांमध्ये अभ्यासत आलेले आहात. तुमच्या पहिल्या वर्षीच्या म्हणजे बीकॉम भाग 1 मध्ये तुम्ही अभ्यासत असताना सूक्ष्म अर्थशास्त्र अभ्यासलात. ते अभ्यासत असताना तुम्ही मागणी म्हणजे काय, पुरवठा म्हणजे काय, विविध प्रकारच्या बाजारपेठा कोणत्या आहेत, त्यानंतर उत्पादनाची प्रक्रिया ही कशी चालते, उत्पादनाशी संबंधित विविध प्रकारचे सिद्धांत, त्यानंतर सेकंड इयर मध्ये आल्याच्या नंतर उपभोग म्हणजे काय, एकूण मागणी, एकूण पुरवठा, रोजगाराचा सिद्धांत, पैशाची मागणी, पैशाचा पुरवठा असे विविध प्रकारचे संकल्पना आणि सिद्धांत तुम्ही सेकंड इयरला असताना अभ्यासता. तसेच बँकिंग आणि वित्तीय संस्था या पेपरमध्ये तुम्ही विविध प्रकारच्या बँका, त्या बँकांची कार्यवाही आणि आता अलीकडे बँकांमध्ये जे टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून बदल होऊ घातलेले आहेत त्यातील झालेले बदल म्हणजे बँकिंग व्यवसायाचा एकूण बदलता स्वरूप हे सर्व काही तुम्ही अभ्यासला. आता या सगळ्या अर्थशास्त्राचे जे बेसिक सिद्धांत आहेत ज्याला आपण अर्थशास्त्राचा पाया म्हणतो ते अर्थशास्त्राचे मूलभूत अशा स्वरूपाचे सिद्धांत, मूलभूत अशा स्वरूपाच्या संकल्पना तुम्ही बीकॉमच्या प्रथम वर्षामध्ये आणि बीकॉमच्या द्वितीय वर्षामध्ये अभ्यासला. हा पाया तुम्ही अभ्यासल्याच्या नंतर आता आपण बीकॉमच्या तिसऱ्या वर्षामध्ये एकूणच भारतीय अर्थव्यवस्था कशा स्वरूपाची आहे हे आपण पाहणार आहोत. मी जे पेपर तुम्हाला इकॉनॉमिक्सचं शिकवतो त्या पेपरचं शीर्षक आहे इंडियन इकॉनॉमिक एन्व्हायरमेंट, त्याला मराठीकरण आहे भारतीय व्यावसायिक पर्यावरण. भारतीय व्यावसायिक पर्यावरण म्हणजेच भारतीय अर्थव्यवस्था. भारतीय अर्थव्यवस्था कशा स्वरूपाची आहे हे आपण या पाचव्या सेमिस्टरमध्ये आणि बीकॉम भाग तीनच्या सहाव्या सेमिस्टरमध्ये अभ्यासणार आहोत. हे पेपर तुम्हाला समजण्यासाठी, म्हणजे भारताची अर्थव्यवस्था किंवा भारताचा व्यावसायिक पर्यावरण तुम्हाला समजण्यासाठी, तुम्हाला जे काही इकॉनॉमिक्स अंडरस्टँड होण्यासाठी ज्या महत्वाच्या संकल्पनांचा बेस लागतो, त्या संकल्पना किंवा जे महत्वाचे सिद्धांत तुम्हाला जे ज्ञात असावे लागतात, हे सर्व सिद्धांत तुम्ही याआधी बीकॉम भाग एक मध्ये आणि बीकॉम भाग दोन मध्ये असताना अभ्यासलात आणि ते समजलात असं गृहीत धरून हा पुढचा म्हणजे बीकॉम भाग तीनचा भारतीय अर्थव्यवस्थेचा पेपर किंवा भारतीय आर्थिक पर्यावरणाचा पेपर तुम्ही शिकणार आहात. त्या अनुषंगाने भारतीय व्यावसायिक पर्यावरण असं जे शीर्षक आहे त्यामध्ये आपण गोंधळून जाण्याचं काम नाही. इथे पर्यावरण शब्द आल्यामुळे बऱ्यापैकी आपल्या डोक्यामध्ये एक गोंधळ होतो की पर्यावरण म्हणजे आपण पर्यावरणाचा अभ्यास करणार, तर तसं नव्हे. आपण या ठिकाणी भारताच्या अर्थव्यवस्थेचा अभ्यास करणार आहोत आणि भारताच्या अर्थव्यवस्थेचा अभ्यास करीत असताना, भारतीय अर्थव्यवस्था समजावून घेत असताना ज्या काही आर्थिक सिद्धांत, अर्थशास्त्राचे मूलभूत सिद्धांत आपल्याला माहीत असणं गरजेचे असतात, ते सिद्धांत आपण या आधीच्या वर्गांमध्ये अभ्यासलो. म्हणजे मागणीचा सिद्धांत, पुरवठ्याचा सिद्धांत, उत्पादनाचा सिद्धांत, पैशाच्या मागणीच्या संकल्पना, पैशांच्या पुरवठ्याच्या संकल्पना, उपभोग, गुंतवणूक, एकूण मागणी, एकूण पुरवठा, बेरोजगारी, ह्या ज्या संकल्पना, हे जे सिद्धांत आहेत, हे आपण सर्व काही अभ्यासून आता या वर्गात आलोय. म्हणजे आता आपल्याला यांचं इम्प्लिमेंटेशन मध्ये, म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये त्यांचा उपयोग आपण कसा करून घेतो, या संकल्पना कशा पद्धतीने वापरतो, ते आपल्याला या पेपरच्या माध्यमातून अभ्यासायचं आहे. उदाहरणार्थ, भारत हे एक विकसनशील देश आहे असं आपण म्हणतो. आपण असं का नाही म्हणत भारत हे विकसित देश आहे? किंवा भारताच्या अर्थव्यवस्थेची तुलना आपण जगातील इतर अनेक अर्थव्यवस्थांशी करीत असतो. उदाहरणार्थ, अमेरिकेची अर्थव्यवस्था भांडवलशाही स्वरूपाची विकसित असणारी अर्थव्यवस्था आहे. उदाहरणार्थ, आपल्या शेजारच्या चीन या राष्ट्राची अर्थव्यवस्था ही साम्यवादी स्वरूपाची अर्थव्यवस्था, विकसनशील स्वरूपाची अर्थव्यवस्था आहे. अशाच प्रकारे आशिया खंडामधील भारताच्या आसपास असणारे इतर काही देश, युरोप खंडातील काही देश, अमेरिकन कॉन्टिनेंट म्हणजे अमेरिकन खंडातील काही देश, या जगभरातले जेवढे देश आहेत त्या सर्व देशांच्या आपापल्या अर्थव्यवस्था असतात. मग आपल्याला आपल्या देशाची अर्थव्यवस्था ही विकसनशील आहे, मग विकसित का नाही हा प्रश्न निर्माण होतो. मग त्यासाठी आपल्याला त्या अर्थव्यवस्थेची प्रक्रिया समजावून घ्यावी लागते. भारतामध्ये भारतीय अर्थव्यवस्थेचा अभ्यास करीत असताना भारताची शेती व्यवस्था कशा पद्धतीची आहे, भारतात औद्योगिक विकास कशा पद्धतीने झालेला आहे, भारतामध्ये लोकसंख्येची ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट म्हणजे मानव विकास संसाधनांची काय अवस्था आहे, तशाच प्रकारे भारतामध्ये परकीय किंवा परदेशातून येणारी गुंतवणूक किती आहे, आपण आपल्या अर्थव्यवस्थेच्या विकासासाठी कशा प्रकारे आंतरराष्ट्रीय व्यापारांच्या माध्यमातून दुसऱ्या देशांना वस्तू पुरवितो, दुसऱ्या देशांकडून आपण वस्तू खरेदी करतो, या संदर्भात आपले आंतरराष्ट्रीय व्यापारी संबंध कसे प्रस्थापित झालेले आहेत जगातील विविध राष्ट्रांसोबत, त्याचबरोबर भारतामध्ये मल्टीनॅशनल कंपनीज म्हणजे बहुराष्ट्रीय कंपन्या कोणकोणत्या आहेत, किंवा भारतातील बहुराष्ट्रीय कंपन्या इतर देशांमध्ये कार्यरत असणाऱ्या कोणकोणत्या आहेत, तसेच भारतीय अर्थव्यवस्थेसमोरील महत्वाची जी काही आव्हाने आहेत, ती आव्हाने म्हणजे भारतीय अर्थव्यवस्थेपुढील जी जे समस्या आहेत, जसे की बेकारीची समस्या आहे, दारिद्र्याची समस्या आहे, वाढत्या लोकसंख्येची समस्या आहे, उत्पन्न संपत्तीच्या विषमतेची समस्या आहे, या संबंध स्वरूपाचे जे चॅलेंजेस अर्थव्यवस्थेपुढे आहेत, या सर्वांचा आपण या ठिकाणी भारतीय व्यावसायिक पर्यावरणाच्या माध्यमातून अभ्यास करीत असतो. तर आजच्या या सकाळी माझ्या इंग्रजी माध्यमातून यूट्यूबवरती प्रक्षेपित झालेल्या लेक्चरमध्ये जे काही मी इंग्रजीमध्ये सांगितलं होतं ते आता मी या ठिकाणी मराठीत सांगितलेलं आहे. आपल्या पुढील लेक्चरमध्ये आपण आपल्या या पाचव्या सेमिस्टरशी संबंधित जे अभ्यासक्रम आहे त्या अभ्यासक्रमाची चर्चा आपण आपल्या पुढील लेक्चरमध्ये करणार आहोत. धन्यवाद.